चीनीमंडी.com पॉडकास्ट। अमेरिका आणि स्पेन मध्ये साखरेची मोठ्या प्रमाणात निर्यात। अमेरिका आणि स्पेनच्या बाजारपेठेत साखर निर्यातीच्या पुढील वाहनासाठी लोडिंग सुरू झाली आहे। मोठ्या प्रमाणात साखर कार्गोचा एक भाग म्हणत 11,500 टन साखर अमेरिकेत तर 30,000 टन साखर स्पेन मध्ये निर्यात करण्यात आलेली आहे। निजी शुगर कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राहम क्लार्क यांनी सांगितले की प्रथम जहाज आज लबासाला दाखल झाले आणि मालाऊ व लाउटोका टर्मिनलवरून रविवारी दाखल होणाऱ्या दुसऱ्या जहाजातून ते फिरतील। दरम्यान कालपर्यंत 3 साखर कारखान्यांनी 19,37,504 टन ऊस गाळप केला आहे। क्लार्क म्हणाले की सन 2019 तुलनेमध्ये साखर उत्पादनात 54,949 टन इतकी वाढ झाली आहे। 2019 ते 52,694 इतके होते। गेल्या आठवड्यात 8,760 टन साखर उत्पादन झाली आहे। मुख्य कार्यकारी क्लार्क म्हणाले की कारखान्यांची कामगिरी चांगली राहिली। ऑपरेटिंग टाइम कार्यक्षमता मागील वर्षाच्या तुलनेत 12% जास्त आहे।